यशया अध्याय 16, जे सेलापासून रानापर्यंत देशावर राज्य करतो त्यास तुम्ही सियोनकन्येच्या पर्वतावर कोकरे पाठवा, कारण विखरलेल्या घरट्याप्रमाणे भटकणाऱ्या पक्षाप्रमाणे मोआबाच्या स्त्रिया अर्नोन नदीच्या उताराजवळ भटकतील. सूचना दे, न्याय अंमलात आण, दुपारी तू आपली सावली रात्रीसारखी कर, शरणार्थीस लपिव, शरणार्थीचा विश्वासघात करू नकोस. मोआबामधील निर्वासितास तुझ्यात राहून दे, तू त्यांना नाश करणाऱ्यापासून लपवण्याचे ठिकाण हो, कारण जुलूम करणारा थांबेल आणि नासधूस बंद होईल. ज्यांनी तुडवेले ते देशातून नाहीसे होतील. विश्वासाच्या कराराने सिंहासन स्थापित होईल आणि दाविदाच्या तंबूतून कोणी एक निष्ठवान तेथे बसेल. तो धार्मिकतेने न्याय शोधील आणि त्याप्रमाणे न्याय देईल. आम्ही मोआबाच्या गर्वाविषयी, त्यांच्या उद्धटपणाविषयी, त्याच्या फुशारकी व संतापाविषयी ऐकले आहे, पण त्याची फुशारकी निरर्थक आहे. यामुळे मोआब मोआबाकरता अंकात करील, प्रत्येक जण अंकात करील. कीर हेरेसताच्या मनुकाच्या ढेपासाठी, जे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे, तुम्ही त्यासाठी शोक कराल. हेशबोनाची शेते व त्याचप्रमाणे शिबेनच्या द्राक्षविली सुकून गेल्या आहेत. राष्ट्रांच्या अधिपतींनी निवडलेल्या द्राक्षविली पायदळी तुरवल्या आहेत. त्या याजेरास पोहोचल्या आणि रानामध्ये पसरून गेल्या होत्या. त्यांचा कोंब चहूकडे पसरून समुद्राच्या पार गेला होता. यामुळे मी खरोखर याजराबरोबर सिबमेच्या द्राक्षवेलीकरता रडेल. मी आपल्या अश्रूंनी हिसेबोन व एलाले तुम्हास पाणी घालील, कारण तुझ्या शेतातील उन्हाळी फळाने आणि तुझ्या कापणीच्या आनंदाच्या ओरळीचा मी शेवट केला आहे. उपवनातील फळ झाडापासून आनंद व उल्हास नाहीसा झाला आहे आणि तुमच्या द्राक्षमळ्यात तेथे गायनाचा व आनंदाचा गजर होत नाही. व्यापारी दाबून मध काढण्याचे व्यवसाय करणार नाही. द्राक्षाच्या हंगामातील आनंदाचा गजर मी बंद केला आहे. यामुळे मोआबाकरता माझे अंतकरण आणि कीर हेरेसासाठी माझे अंतर्याम तुंतवाद्यासारखे उसासे टाकतात. जेव्हा मोआब स्वतः उंच स्थानावर जाताना थकेल आणि प्रार्थना करायला त्याच्या मंदिरात प्रवेश करील, तरी त्याची प्रार्थना काहीच सिद्धीस नेणार नाही. पूर्वीच्या काळी मोआबाविषयी जे वचन परमेश्वर बोललं आहे ते हेच आहे. पुन्हा परमेश्वर बोलला, 3 वर्षाच्या आतच मोआबाचे गौरव नाहीसे होईल. त्यांचे लोक पुष्कळ असूनही अवशेष फार थोडे आणि शुल्लक राहील.